दुखतय डोकं दुखतय कंबर येत नाही झोपला काय उपाय पोट विकार महिलांचे आजार बाळाला आपल्या होतय काय रिपोर्ट सगळे नॉर्मल पण त्रास काही थांबत नाही कुठल्या डॉक्टर कडे जाऊ खिशाला ते परवडेल काय डिगभर गोळ्या नको तर खायला ऑपरेशनचा नको उपाय वाटते भीती इंजेक्शनची साईड इफेक्टचा टेन्शन हाय कधी वाटते काळजी निगेटिव्ह विचार ओव्हर थिंकची चिंता मनी या सगळ्यांवर उपाय काय सोपा मार्ग कुणी दाखवेल काय
होमिओपॅथी बद्दल थोडं लक्ष देऊन ऐकता काय ना इंजेक्शन ना साईड इफेक्ट डॉक्टरचा सल्ला उपचार थेट गोड गोळ्या साबुदाण्याच्या कडूपणाचा प्रश्नच नाही क्विक रिझल्ट सर्व आजारावर खिशाचा बेताचा उपचार सोपा आहे भीती संकोच चिंता करण्याची आता गरज नाही कारण
आपल्या सर्वांच्या सेवेसाठी नेहमीच चैतन्य होमिओपॅथी क्लिनिक आपल्या सर्वांच्या सेवेसाठी नेहमीच चैतन्य होमिओपॅथी क्लिनिक
हेल्थ हॅपीनेस होमिओपॅथी म्हणजेच डॉक्टर दीपा पाटील यांचं बाणेर मधील चैतन्य होमिओपॅथी क्लिनिक